प्रकरण 24 कांदेजोर। चंपारण्य हिंदुस्थानच्या अगदी एका कोपऱ्यात होते व तेथील लढ्याला वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी मिळू दिलेली नव्हती, त्यामुळे तेथे बाहेरची प्रेक्षक मंडळी येत नसे, पण खेडा सत्याग्रह वर्तमानपत्रांच्या तावडीत सापडला होता। गुजराती लोकांना या नव्या गोष्टीबद्दल खूप गोडी वाटू लागली होती। ते धन लुटविण्यास तयार होते। सत्याग्रहाचा लढा धनाच्या बळावर चालू शकत नाही, धनाची त्याला कमीत कमी जरूर पडते ही गोष्ट त्यांच्या चटकन लक्षात येईना। नको नको म्हणत असताही मुंबईच्या धनिकांनी पाहिजे होते त्याहून अधिक पैसे दिले व लढ्याच्या अखेरीला त्यापैकी काही रक्कम शिल्लक राहिली। दुसऱ्या बाजूने सत्याग्रही सेनेलाही साधेपणाचा नवीन धडा शिकला पाहिजे होता। तो धडा ते पूर्णपणे शिकले असे मी म्हणू शकत नाही, पण त्यांनी आपल्या राहणीमध्ये बरीच सुधारणा करून घेतली एवढे खरे। पाटीदारांना सुद्धा अशा तऱ्हेचा लढा नवीनच होता। गावोगाव हिंडून त्याचे रहस्य त्यांना समजावून सांगावे लागे। अंमलदार हे प्रजेचे शेठ नाहीत तर नोकर आहेत, प्रजेच्या पैशांतून ते पगार खाणारे आहेत। हे समजावून देऊन त्यांच्याबद्दलचा दरारा दूर करणे हे मुख्य काम होते आणि निर्भय होऊनही विनय टिकवून धरण्यास सांगणे व ते त्यांस पटवून देणे हे तर जवळजवळ अशक्यसे वाटत होते। अंमलदारांबद्दलचे भय दूर झाले की मग त्यांनी केलेल्या अपमानांची फेड करण्याची इच्छा कोणास होणार नाही? तरी पण सत्याग्रही मनुष्याने अविनयी होणे म्हणजे दुधात सोमल पडल्यासमान आहे असे म्हणता येईल। विनयासंबंधीची शिकवण पाटीदारांमध्ये पुरी भिनली नव्हती हे माझ्या मागाहून लक्षात आले। अनुभवाअंती मला असे दिसून येत आहे की विनय हा सत्याग्रहाचा कठीणात कठीण भाग आहे। विनय म्हणजे बोलताना आदरयुक्त भाषा ठेवणे एवढाच अर्थ येथे घ्यावयाचा नाही। विनय म्हणजे विरुद्ध पक्षाबद्दल मनात आदर, सरळ भाव व त्याच्या हिताची इच्छा व त्याप्रमाणे वर्तन। सुरुवातीच्या दिवसात लोकांमध्ये खूप हिंमत दिसून येत होती। सुरुवातीला सरकारचे इलाजही नरम होते, पण सरकारला जेव्हा दिसले की लोक अधिकाधिक भक्कम होत चालले आहेत तेव्हा त्याने अधिक उग्र इलाज करण्याचा विचार केला। जप्तीदारांनी लोकांची गुरे विकली, घरातून वाटेल तो माल हिरावून नेला, चौथाईच्या नोटीसाही निघाल्या। काही गावांची उभी पिके सबंधच्या सबंध जप्त करण्यात आली। लोकांची घाबरगुंडी वळली, काहींनी सारा भरला। अंमलदार आपला मालच जप्त करून सारा वसूल करून घेतील तर बरे असे इतर काही जण मनातल्या मनात म्हणू लागले। काही जण सर्वस्वावर उदार होणारेही निघाले। अशा स्थितीत शंकरलाल परिखांच्या जमिनीचा सारा त्यांच्या जमिनीत राहणाऱ्या कुळाने भरला, त्यामुळे जिकडे तिकडे हाहाकार उडाला। शंकरलालनी ती जमीन सार्वजनिक कार्यार्थ देऊन टाकली व अशा तऱ्हेने आपल्या माणसाकडून घडलेल्या दोषाचे प्रायश्चित्त केले। त्यांचे नाव शाबूत राहिले, इतरांनाही उदाहरण झाले। भयभीत झालेल्या लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी मी एक युक्ती योजिली। एक शेत अयोग्य तऱ्हेने जप्त करण्यात आले होते व त्यात कांद्याचे पीक तयार झालेले होते। ते पीक मोहनलाल पंड्यांच्या नेतृत्वाखाली काढून आणण्याचा सल्ला मी दिला। माझ्या मते यात कायद्याचा भंग होत नव्हता, आणि होत असला तरी सुद्धा एवढ्या तेवढ्या साऱ्यासाठी उभे पीक जप्त करणे याला कायद्याचा आधार असला तरी ते न्यायनीतीला सोडून आहे, ती सरळ लूट आहे। आणि तशा तऱ्हेने झालेल्या जप्तीचा अनादर करणे आपले कर्तव्यच आहे असे मी सुचविले। तसे करण्यामध्ये तुरुंगात जाण्याची किंवा दंड होण्याची धास्ती आहे हे लोकांना स्पष्ट करून सांगितले होते। मोहनलाल पंड्यांना तेच पाहिजे होते। सत्याग्रहाला बाध येणार नाही अशा तऱ्हेने कोणीतरी तुरुंगात गेल्याखेरीज खेडा सत्याग्रह पुरा व्हावा हे त्यांना रुचत नव्हते। त्यांनी शेतातील कांदे काढण्याचा निश्चय केला। त्यांच्या जोडीला आणखी 7-8 जण मिळाले। सरकार त्यांना पकडल्याखेरीज कसे राहील? मोहनलाल पंड्या व त्यांचे जोडीदार यांना अटक करण्यात आली, त्यामुळे लोकांमध्ये उत्साह वाढला। लोक तुरुंगाबद्दल बेफिकीर बनले की मग सरकारच्या सोट्याने ते दबत नाहीत तर त्यांना अधिक शौर्य चढते। कचेरीमध्ये लोकांचे थवेच्या थवे खटला पहावयाला येऊन भरले। पंड्या व त्यांचे जोडीदार यांना थोडी थोडी तुरुंगाची शिक्षा झाली. मला तर वाटते की कोर्टाचा ठराव चुकीचा होता. कांदे काढण्याचे कृत्य कायद्याने केलेल्या चोरीच्या व्याख्येमध्ये येत नव्हते, पण अपील करण्याची वृत्ती नव्हती. कैद्यांना पोचविण्यासाठी मिरवणूक निघाली. त्या दिवसापासून मोहनलाल पंड्यांना कांदेचोर असा सन्मानार्थी किताब मिळाला व तो आजपर्यंत त्यांच्याकडे चालत आला आहे. या लढ्याचा शेवट काय व कसा झाला त्याचे वर्णन करून हे खेडा प्रकरण पुरे करीन.